Nagada, Dol and Drums. On strings, violin, veena, sitar, sarangi, sarod and guitar. Wind instruments such as flute, bamboo, saxophone, shehnai and nadasari. Email me at nalini@rhythmsindia8@gmail.com. I love to present local Indian music performances by Canadian and visiting gurus and good artists of all ages. Now, enjoy Rhythms India, CITR Radio 101.9 with Nalini.
Hey there, my name is Callum Ng, the Executive Director of BC Athlete Voice. We are an athlete-focused organization helping British Columbia's athletes become their best. How do we do that? Well, if you're a BC athlete, we can help you with pretty much everything related to leadership, advocacy, and education. For example, we can help you find funding, start a new athlete group, or develop better public speaking skills. It's all at bcathletevoice.ca. And don't forget to look for us on Twitter and Facebook by searching BC Athlete Voice. Check it out.
Rhythms India. Rhythms India is broadcast from the Musqueam Territory, and we'd like to acknowledge that. This is CITR Radio 101.9 FM. I'm your host, Nalini. Welcome to my show, Rhythms India.
Such a heavy सच नानक हो सी भी सच सोचे सोच न होवे जे सोचे लखवा छुपे चुप न होवे जे लाए रहा लिवता भुखियां भुख न उतरी जे बन्ना बुरिया पा सहस सयाण पालक होए ता एक ना चले ना किव सशियारा हुई है किव कूड़े पुट्टे पा हुक्म रजाई चलना नानक लिखिया ना
ज्योत पे आग सानू दिसे दोस्तों आ गई है दिवाली आइए दिए को जलाइए ताकि
That was Ekomkar by Akhil Raj Banga in Gurmukhi. It was a unusual, a different rendition, a new composition, but very, very soothing. Now, I'd like to introduce you to a young rapper, B-Rap Prabjot Singh from Surrey, who has written this poem on Diwali. It's in three languages, Hindi, Punjabi, and English. Enjoy. I presented him a few years ago. However, a few shows ago. However, he's now beginning to come into form and writing quite a bit of poetry on different events, etc. So do enjoy, and we will be talking to him and getting to know a little bit more about him in later shows. So it's Prabjot Singh, B-Rap.
Aaj jyot pe aag sanu disse, dosto aa gayi hai Diwali. Aaiye, diye ko jalaiye, taaki chauke har ghar thali. Rakhi vang Prabjot nu aaj fer mithai khali. Aaj nere nu acharak jaan di aa gayi kali. Kyunki aage Krishna Maharaj ji aur aa gayi Mata Kali. वारो वारी हम सब देवियों को पूजिए बन जाइए पुजारी फिर हाथ जोत पर फेरिए हे भगवान सब रचना जेरी है हमारी नहीं बल्कि आपकी तेरी है दिवाली वाले दिन पर सुनो माता लक्ष्मी सबसे ऊपर तरक्की और तन दौलत बख्शी हम भगवान के सामने प्रार्थना करते हैं पेश कई गणेश जी को पूछ देने ताकि जावे सब रुकावटा और कलेश ये है दिल दी गल नेड़े विच है एक बहुत बड़ी गली मोर औखा मत लगे ते मल्लो मल्ली रास्ता दिसे क्लियर दिसे गली फिर आवे सनु असली तसली सच्चाई की सोचता देवियों नाले गुरु देव सनु देवे जग ते जोत जगाउंदे फटाफट अनेड़े जगह नु मकाउंदे सो सुनिए संतों की बोली रहमता नाल बढ़िए आपकी चोली दिवाली वाले दिन पर सजोने रंगोली इतने रंग लगे ऐसा लगे भी आगी फेर होली करवा चौथ वांगर आज हम जाइए मंदिर क्योंकि आज भी चढ़ूगा आसमान नवा चंद्रमान आओ इतिहास में वापस जाते हैं जब सीता जी ने लाइन क्रॉस की जो लक्ष्मण ने लगाई थी मार्कर से ऐसे राम जी ने सीता को बचाया था रावण को मारकर रावण जैसा चम चेहरा बहुत सी पहरा वेखो कैसे दिवाली के बीच में सानू दिसे दशहरा भारत में योगी अखा बंद करके कर देने बंदगी सोचते हैं उस देश में है जिंदगी आनंद की अंदर से जरा करते हैं शांति ताकि ओना लई अंदर आवे शांति उसी तरह प्रभ जो तू भी अपने आप नु कथा करके कथा ते भजन नु सुन अपने अंदरों चका ले छुपे होए गुण ताकि सारे औगण हो जान सुन बहनो भावो दोस्त मित्र और टाके चलाते हैं पटाके इतनी रोशनी दिसती भगवान के घर से अंदर आई है गर्मी प्रार्थना ये है भी भगवान इंद्रा ना लेके आवे कोई मीर आओ अपन दास बन के करिए आरती करिए अरदास सिख तड़ ली भी दिवाली है बहुत खास ਇੱਥੇ ਵੀ ਹੈ ਕੋਈ ਇਤਿਹਾਸ ਜਦ ਗੁਰੂ ਹਰਗੋਬਿੰਦ ਨੇ ਜੇਲ੍ਹ ਤੋਂ 52 ਹਿੰਦੂ ਰਾਜਿਆਂ ਨੂੰ ਬਚਾਇਆ ਸੀ ਇਸ ਲਈ ਇਸ ਦਿਨ ਨੂੰ ਆਖਦੇ ਹਾਂ ਬੰਦੀ ਛੋੜ ਦਿਵਸ ਦੀਵਾਲੀ ਵਾਲੇ ਦਿਨ ਸਭ ਦੁੱਖ ਗਮ ਤੇ ਕਮਜ਼ੋਰੀਆਂ ਹੋ ਜਾਣ ਨਾਸ ਨਵਾਂ ਬਰਤਨ ਲੈ ਕੇ ਆਈਏ ਨਵਾਂ ਵਾਸ ਤਾਂ ਕਿ ਨਵੇਂ ਫੁੱਲ ਲੈ ਸਕਣ ਨਵੇਂ ਸਾਸ ਸਾਡੀ ਦੁਨੀਆ ਬਾਰੇ ਸੋਚੀਏ ਕਰੀਏ ਅਹਿਸਾਸ ਅਹਿਮੀਅਤ ਨੂੰ ਸਮਝੀਏ ਐਵੀ ਖਾਮ ਖਾ ਇੱਕ ਦੂਸਰੇ ਨੂੰ ਨਾ ਕਰੀਏ ਬਦਨਾਮ ਯਾਨੀ ਕਿ ਵੱਧ ਤੋਂ ਵੱਧ ਹਮ ਸਭ ਲਈਏ ਉਸ ਕਾ ਸੱਚਾ ਨਾਮ ਜੇ ਤੁਸੀਂ ਇਸ ਕਵਿਤਾ ਕੋ ਪਸੰਦ ਕੀਆ ਔਰ ਵੇਖਣ ਲਈ ਟਾਈਪ ਕਰ ਸਕਦੇ ਹੋ ਬੀ ਰੈਪ ਸਿੰਘ ਵੈਬਸਾਈਟ youtube.com ਤਦ ਤੱਕ ਪ੍ਰਭਜੋਤ ਸਿੰਘ ਵੱਲੋਂ ਦੀਵਾਲੀ
So that was Prabhjot Singh, who is a new writer, as I said. And of course, he wanted people's feedback. And he spoke about Diwali and the youngsters' idea of Diwali and what it means and good fusion of Hindi and Punjabi and English. Now, further in our show, I have Gagandeep Singh singing Dolia. He's of Naad Productions, and the album is Dastak. The lyricist for this is Shiv Kumar Batalvi. It's in Punjabi. Following that, I'm going to be having a few different maestros, real stalwarts of music, singing certain numbers. One will be Bhagyada Lakshmi Barama by Bhimsen Joshi. It's a Kannada number and rendered very, very beautifully in a totally different raga that we are used to hearing this number in by Bhimsen Joshi ji. And also A.R. Rahman, we'll have a live recording of him a few years ago when he actually gave the meaning of the song Khwaja Mere Khwaja as well. So enjoy Bhagyada Lakshmi, Tillana, and A.R. Rahman's Khwaja Mere Khwaja. So for now, it's Dolia by Gagandeep Singh.
ਢੋਲੀਆ ਵੇ ਢੋਲੀਆ ਓ ਮੇਰੇ ਬੇਲੀਆ ਢੋਲੀਆ ਵੇ ਢੋਲੀਆ ਓ ਮੇਰੇ ਬੇਲੀਆ ਇੱਕ ਡੱਗਾ ਢੋਲ ਤੇ ਲਾਂਦਾ ਜਾ ਮੇਰਾ ਸੁੱਤੜਾ ਦੇਸ ਜਗਾਂਦਾ ਜਾ ਇੱਕ ਡੱਗਾ ਢੋਲ ਤੇ ਲਾਂਦਾ ਜਾ ਮੇਰਾ ਸੁੱਤੜਾ ਦੇਸ ਜਗਾਂਦਾ ਜਾ ਢੋਲੀਆ ਵੇ ਢੋਲੀਆ ਕਹਿ ਮੈਂ ਕਾਣੂ ਦੇਸ ਮੇਰੇ ਦੀਆਂ ਪੌਣ ਦਾ ਬੂਟ ਹੋ ਜਾ ਕਹਿ ਸੂਰਜ ਨੂੰ ਸਾਡੇ ਦਰ ਤੇ ਕਿਰਨਾਂ ਦੀ ਰਤ ਚੋ ਜਾ ਸਾਡੀ ਹਾੜੀ ਸੋਹਣੀ ਪਛੜੀ ਯਾਰ ਬਿਆਈ ਲੈ ਸਰਗੀ ਤੋਂ ਚਾਨਣ ਦੇ ਵੀ ਲੈ
जागे मिट्टी जागण फसला जागे हल पंजाली जागण मेरे लाखे काले पाली नाल आली जागण बच्चे बुढ़े नन्हे जागण बच्चे बुढ़े नन्हे जागे होर जगांदा जा
कनक वृष्टिया करयुत बारे मन कामनिया सिद्धियतो रे कनक वृष्टिया करयुत बारे मन कामनिया सिद्धियतो रे दिनकर कोटि तेज दीफलयु जनक दायना कुमारी बेगा भाग्य लक्ष्मी बरम्मा नम्मम्मानी सौभाग्य लक्ष्मी बरम्मा नम्मम्मानी सौभाग्य लक्ष्मी बरम्मा ನಮ್ಮಮ್ಮನೇ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮನೇ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ಮತ್ತಿತ್ತಗಲದೆ ಭಕ್ತರ ಮನೆಯೊಳು ನಿತ್ಯ ಮಹೋತ್ಸವ ನಿತ್ಯ ಸುಮಂಗಲ ಸತ್ಯವತೋರಿತ ಸಾಧು ಸಜ್ಜನರ ಚಿತ್ತದಿ ಹೊಳೆಯುವ ಬುತ್ತಳಿ ಬೊಂಬೆ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ 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 ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ಸಂಖ್ಯೆ ಇಲ್ಲದ ಭಾಗ್ಯವ ಕೊಟ್ಟು ಕಂಕಣ ಕೈಯಾತಿರುತ್ತ ಬಾರೆ ಕುಂಕುಮಾಕಿತ ಪಂಕಜ ಲೋಚನೆ ವೆಂಕಟದ ಮನನ ಬಿಂಕದ ರಾಣಿ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ 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 ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ಸಕ್ಕರೆ ತುಪ್ಪದ ಕಾಲುವೆ ಹರಿಸಿ ಶುಕ್ರವಾರದ ಪೂಜೆಯ ವೇಳೆಗೆ ಸಕ್ಕರೆ ತುಪ್ಪದ ಕಾಲುವೆ ಹರಿಸಿ ಶುಕ್ರವಾರದ ಪೂಜೆಯ ವೇಳೆಗೆ ಅಕ್ಕರೆ ಉಳ್ಳ ಅಳಗಿರಿ ರಂಗನ ಚೊಕ್ಕ ಪುರಂದರ ವಿಠಲನ ರಾಣಿ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ 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 ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ಬಾರಮ್ಮ 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 ರಮ್ಮ ಬಾರಮ್ಮ ಭಾಗ್ಯದ 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 ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ
This is CITR Radio 101.9 FM. You're listening to the Rhythms India Show, and I'm your host, Nalini.
At Dunkin' Donuts, each and every
radio show
is brewed fresh and served fresh at the peak of its flavor. If you're a tough customer, only the taste of this
radio show
will do. So go ahead, let Dunkin' Donuts make your
radio experience
exquisite.
Indeed.
Dunkin' Donuts, serving sweet treats from the Pop Underground. Thursdays, noon to 1.
Featuring a wide range of music from India, including popular music from the 1930s to the present.
Rhythms, India.
Alternating Sundays, 8 to 9 p.m. at CITR 101.9 FM.
that beautiful instrumental piece. That beautiful instrumental piece was a rendition by, was a presentation by the Sultans of Strings from Toronto. Now, I presented them on my show earlier, but this one was called The Snake Charmer. And we had Anwar Khurshid on the sitar, Chris McCool on the violin, Kevin LaLiberti on the guitar, along with Eddie Payton, and Drew on the bass, and Chendi Leon was their percussionist. I absolutely love the music that the Sultans of Strings present. They're a very young, dynamic group that tries to include children from various communities, and particularly underprivileged children. They do a lot of voluntary work and try to present music to them and for them to be a part of the whole music scene. So a good shout out to the Sultans of Strings. Now, we also had S.P. Balasubramaniam with Ilya Raja's composition. The little piece that was just before, which was Tilana. And prior to that, we had... what did we have? Now we're going to have A.R. Rahman. So do enjoy. He's going to speak in Tamil. So we had some Kannada, some Punjabi, some Hindi, and now we're going to have a number in Tamil by A.R. Rahman. It's a live recording, so do enjoy. You are still listening to Rhythms India on CITR Radio 101.9 FM, and I'm your host, Nalini.
My name is Khwaja Gareeb Nawaz. His philosophy in life was to give like the rain. I'm not asking for rain now, but unconditional to everyone, like the rain and blessings, and then like the sunshine to everyone equally. So he believed in universality, and this song is dedicated to him. Gati many prayers and blessings.
after that beautiful number by A.R. Rahman, two actually, Khwaja Mere Khwaja was the first one and Maula was the second one. Well, this one started by saying, Arziyaye sari main chahre pe hi likh kar laya hoon. Tum se kya mangu, main tum khud hi samajh lo. Tum se kya mangu main, tum khud hi samajh lo. Maula mere maula. So what he's saying here is, all my requests and wishes I've already brought on my face to you. Oh God, what can I ask you? You should just read my face and you would know, you would understand what I'm asking you. So a beautiful rendition by the famous A.R. Rahmanji. And now we come to the conclusion of our show, Rhythms India, on CITR 101.9 FM. And so I'd like to close this with the famous Nooran sisters. They will be presenting Raaz Diyan Gallan in Punjabi. Enjoy.
I'm Peter Mansbridge, and you're listening to CITR 101.9 FM in Vancouver.
कुछ कमली किसे कम ना जोगी दाता आन डिगी दर तेरे सब ना गला दा मालक तू यो ते सब ऐब छुपा लई मैं ना मैं सोनी ते ना गुण पल्ले ना मैं सोनी ना मैं सोनी ते ना गुण पल्ले ना मैं सोनी ते ना गुण पल्ले किता लगा दाता जिनू चंगी हो रब दे नाल करा मैं छेड़े ते मैनू मंदियो बना दे डर क्यों ना जावा मस्ता मेरे दाता जी मढ़ाली वाली सरकार जी लाडी साईं जी मेरे देवी देवते मेरे दाता जी गौस पाक अब्दुल कादर जिलानी जी ओ मेरे मौला जी मेरे अली जी मेरे दाता जी डर क्यों ना जावा मस्तां दे ओ गुण क्यों ना गावा मस्तां क्यों ना जावा मस्ताने गुण क्यों ना गावा मस्ताने दर क्यों ना जावा मस्ताने हो गुण क्यों ना गावा मस्ताने
सारी संगत ताड़ी लाओ जी साड़ी ना
मैं किनू किनू दसा मेरे
हाथ उच्च करके लाओ सारे तानू दाता ही दिसो
ओ मैं किनू किनू दसा मेरे दाता ने तारे मैं किनू किनू दसा मेरे स...
ਜਸਾਇਆ ਦੀ ਨੌਕਰ ਬਣ ਕੇ ਝਾੜੂ ਪੋਚੇ ਲਾਏ ਉਹ ਮਿੱਟੀ ਸੋਨਾ ਕਰਦੀ ਮੇਰੀ ਜਦੋਂ ਮੌਜ ਵਿੱਚ ਆਏ ਬਈ ਜਦੋਂ ਮੌਜ ਵਿੱਚ ਸਾਰੀ ਸੰਗਤ ਤਾੜੀ ਲਾਓ ਸਾਡੇ ਨਾਲ ਤੋ ਕੀ ਕਹਿਣਾ ਜੀ ਮੈਂ ਕਿਹਨੂੰ ਕਿਹਨੂੰ ਦੱਸਾਂ ਹੱਥ ਚ ਕਰਕੇ ਮੈਂ ਕਿਹਨੂੰ ਕਿਹਨੂੰ ਦੱਸਾਂ ਮੇਰੇ ਅੱਲਾ ਨੇ ਤਾਰਿਆ ਮੈਂ ਕਿਹਨੂੰ ਕਿਹਨੂੰ ਦੱਸਾਂ ਮੋਲੇ ਕਿਨੂੰ ਦੱਸਾਂ ਮੇਰੇ ਦਾਦਾ ਨੇ ਤਾਰਿਆ ਮੈਂ ਕਿਨੂੰ ਕਿਨੂੰ ਦੱਸਾਂ ਮੇਰੇ ਮੌਲਾ ਨੇ ਤਾਰਿਆ ਮੈਂ ਕਿਨੂੰ ਕਿਨੂੰ ਦੱਸਾਂ ਮੈਂ ਕਿਨੂੰ 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 ਦੱਸਾਂ ਕਿਨੂੰ ਕਿਨੂੰ ਮੈਂ ਕਿਨੂੰ ਕਿਨੂੰ ਦੱਸਾਂ ਮੇਰੇ ਦਾਦਾ ਨੇ ਤਾਰਿਆ ਕਿਨੂੰ ਕਿਨੂੰ ਦੱਸਾਂ ਮੇਰੇ ਦਾਦਾ ਨੇ ਤਾਰਿਆ ਨੀਵੀਂ ਹੋ ਕੇ ਸਭ ਕੁਝ ਖੱਟਿਆ ਸਾਰੀ ਸੰਗਤ ਬੋਲ ਕੇ ਦੱਸੋ ਕੀ ਉਚਾਰਿਆ ਹੱਥ ਚ ਕਰ ਰਹੇ ਸਾਰੇ ਜਾਣੇ ਦੱਸ ਕੇ ਲਾਓ ਤਾੜੀ ਤੁਹਾਨੂੰ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਸੌ
ਦਾਦਾ ਨੇ ਤਾਰਿਆ
ਮੈਂ ਕਿਹਨੂੰ ਕਿਹਨੂੰ ਦੱਸਾਂ ਮੇਰੇ
ਬੋਲੋ ਸਰ ਮੈਂ ਕਿਹਨੂੰ ਕਿਹਨੂੰ ਦੱਸਾਂ ਮੇਰੇ ਮਨਹਾਲੀ ਜੀ ਤਾਰਿਆ ਮੈਂ ਕਿਹਨੂੰ ਕਿਹਨੂੰ ਮੈਂ ਨਾ ਦਾਦਾ ਦਾ ਲੈਂਦੀ ਉਹ ਨਾ ਦਾਦਾ ਦਾ ਲੈਂਦੀ ਨਾ ਮਾਲਕਾਂ ਦਾ ਲੈਂਦੀ ਉਹ ਉੱਠਦੀ ਪੈਂਦੀ ਸ਼ਾਮ ਸਵੇਰੇ
मेरे दादा ने तारे वो मैं किनू किनू दसा मठाली वाली सरकार जी ने तारे वो मेरे दादा ने तारे सानू मेरे मालका ने तारे वो कर कर निंदिया वंडौंदी मेरा फारे कर कर निंदिया वंडौंदी मेरा फारे वो कर कर निंदिया वंडौंदी मेरा फारे कर कर निंदिया वंडौंदी मेरा कर कर निंदिया वंडौंदी मेरा फारे
Copy and Paste with your host Tim, aka Autonomy, the very best in underground dance music.